विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची ही आहे यशवाणी. ज्ञानगंगा घरोघरी आणि कानोकानी हे ब्रीद असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं वेब रेडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत विविध विषयाचं ज्ञान तज्ज्ञांकडून मार्गदर्शन अगदी घरच्या घरी उपलब्ध करून दिलंय. यशवाणी या वेब रेडिओसाठी आपण लॉग ऑन केलंय YCMOU.digitalyuniversity.ac या वेबसाईटवर. रोज दुपारी 12 वाजेपासून आपण आमचं प्रक्षेपण ऐकू शकता. रिलायन्स मोबाईल धारकांनी 5242715 हा नंबर डायल केल्यास आपण आमचा कार्यक्रम थेट ऐकू शकता. मित्रांनो आपला आजचा विषय आहे सामाजिक परिवर्तन म्हणजे सोशल चेंजेस. या विषयासाठी मार्गदर्शक म्हणून श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला येथील प्राध्यापक डॉक्टर आनंदा भिकुजी काळे आपल्याकडे आज आलेले आहेत. सर आपलं स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे.
थँक्यू.
सरांनी सोशियोलॉजी मराठी इकॉनॉमिक्स या विषयामध्ये एमए एमकॉम एमफिल एमएड एमएसडब्ल्यू आणि पीएचडी केलेली आहे. त्यांना अध्यापन क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. याशिवाय त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासाठी मी आणि माझे वर्तन PSY या पुस्तकाचं लेखन देखील केलंय. समाजशास्त्र एमफिल या विषयासाठी ते मार्गदर्शक म्हणून 1996 पासून कार्यरत आहेत. याशिवाय 1996 पासून ते अभ्यास केंद्रावर समंत्रक म्हणून कार्यरत आहेत. सर आपला आजचा विषय आहे सामाजिक परिवर्तन. या विषयामध्ये आपण नक्की कसला कसला अभ्यास करणार आहोत?
सामाजिक परिवर्तनामध्ये ग्रामीण भागातील सामाजिक बदल, जाती संस्थेमधील बदल, त्यानंतर कौटुंबिक रचनेमधील बदल, कौटुंबिक घटकामध्ये होणारे बदल आणि प्राचीन काळी जी खेडी होती ती खेडी आणि आज रोजी आधुनिक काळामध्ये जी खेडी आहेत ती खेडी यामध्ये जे जे बदल झालेले आहेत ते बदल आम्हाला विद्यार्थी मित्रांना समजून सांगायचे आहेत.
बर, मग याच्यात आपण आता पहिला टप्पा कुठला बघणार आहोत?
यामध्ये सामाजिक परिवर्तन, जाती संस्थेमधील बदल, जो गावगाडा आहे त्या गावगाड्यापासून म्हणजे पूर्वीचा गावगाडा आणि आज रोजी गावाची जी स्थिती आहे त्या संबंधी म्हणजे प्राचीन काळापासून तर आजपर्यंत खेड्यामध्ये कशा कशा प्रकारचे बदल होत गेले आणि ते सामाजिक परिवर्तनाशी आणि आजच्या औद्योगिकरणाशी कशा प्रकारे निगडीत आहे हे विद्यार्थ्यांना याद्वारे पटवून सांगायचं आहे.
बरं, आता आपण म्हणतात की प्राचीन काळातले जे बदल आहेत म्हणजे प्राचीन काळी आपण बघितलंय की बलुतेदारी अस्तित्वात होती,
बलुतेदार पद्धती होती.
हा, तर ही बलुतेदार पद्धतीचं स्वरूप नेमकं कसं होतं?
बलुतेदार पद्धतीमध्ये 12 बलुतेदार होते आणि 13 अलुतेदार होते. यामध्ये कुळुंबी जो आहे ज्याला शेतकरी म्हटले जाते तो कुणबी हा शेती खोदण्याचं काम करायचं, शेती कसण्याचं काम करायचं, त्या शेतीला प्रत्यक्ष शेतकऱ्याला जे मदत करणारे होते त्याला बलुतेदार म्हणायचे आणि अप्रत्यक्ष मदत करणारे जे लोक होते त्यांना अलुतेदार म्हणायचं. ते 12 बलुतेदार जे होते, लोहार, सुतार, चांभार, कोळी, माळी, कोष्टी, हे संपूर्ण शेतकऱ्याला मदत करायचे आणि त्याद्वारे संपूर्ण गावाची जी व्यवस्था आहे ही व्यवस्था चालायची. ज्याप्रमाणे कारागीर आहे त्या कारागिरांना उपभोगाच्या वस्तू लागायच्या, हे शेतकऱ्याच्या मार्फत प्रत्यक्षरित्या शेतामधलं उत्पन्न आल्यानंतर त्यांच्या घरापर्यंत पोहोचलं जायचं आणि त्यामुळे ग्रामीण भागातील वातावरण हे आनंदी होतं. एक बंधुत्वाचं वातावरण त्या काळामध्ये गावामध्ये होतं. त्यामुळे त्यावेळेची जी होतं, जुनं ते सोनं म्हटल्या जाते,
बरोबर,
वराड आणि सोन्याची कुऱ्हाड जे म्हटल्या जाते त्या पद्धतीनं.
अच्छा, आपण आत्ताच सांगितलं की बलुतेदारीचं स्वरूप नेमकं कसं होतं, कसं त्या काळामध्ये एकमेकांच्या व्यवहारामध्ये आदान प्रदान होत होतं, त्यामुळे अर्थातच मानवी संबंध डेव्हलप होत होते, ते चांगले राहत होते. पण जसं जसं समाजामध्ये बदल घडत गेले तसा या बलुतेदार पद्धतीवर नक्कीच काहीतरी परिणाम झाला.
बलुतेदार पद्धतीवर परिणाम,
हा, तर ते परिणाम नेमके कसे झाले आणि कोणते झाले?
सुरुवातीचा महत्वाचा परिणाम हा झाला की बलुतेदार पद्धतीमध्ये वस्तुविनिमय पद्धती होती,
बरोबर.
त्यानंतर वस्तुविनिमय पद्धती जाऊन त्या ठिकाणी आता पैशाद्वारे जी वस्तूंची देवाणघेवाण आहे ती व्हायला लागली. त्यानंतर परस्पर संबंध जे आहेत बलुतेदार पद्धतीचे ते दुरावले गेले आणि जाती संस्थेमध्ये बदल झाल्यामुळे बलुतेदार पद्धतीचा हा एक दोष होता की वंश परंपरागत पद्धतीनं एकाच कुटुंबातील ज्या अनेक प्रकारच्या पिढ्या आहेत त्यांना तेच ते काम करावं लागत होतं आणि त्यामुळे या बलुतेदार पद्धतीमध्ये हा एक फार मोठा दोष असल्यामुळे या पद्धतीमध्ये हा बदल झालेला आहे.
अच्छा, पण मग आता तुम्ही म्हणालात की जाती संस्थेप्रमाणे तिथे कार्य व्हायचं पूर्वी, म्हणजे एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे आपला वारसा सोपवला जायचा आणि त्यानुसार आपलं जे काम आहे ते केलं जायचं. पण मग हे जे बदल झाले याचा काही या गोष्टींवरती परिणाम झाला का? बलुतेदार पद्धतीवरती,
बलुतेदार पद्धतीवर फार मोठा परिणाम झाला.
बरं,
ज्याप्रमाणे लोहार होता त्या लोहाराचं सुरुवातीला प्राचीन काळामध्ये शेतकऱ्याचं कुठलंही लोखंडाचं काम जर असेल शेती अवजारांचं, तर लोहार हा अतिशय आनंदाने करून दिला जायचा. त्या प्रमाणात कास्तकार हा त्याला वर्षाच्या शेवटी गव्हाच्या रुपात, ज्वारीच्या रुपात हा त्याला मोबदला सुद्धा द्यायचा. परंतु त्या कालावधीनंतर लोहाराचा मुलगा जो आहे तो शिक्षण घेतल्यानंतर, शिक्षणातील हा एक फार मोठा बदल आहे, त्यानं लोहाराचं काम केलंच अशातला भाग नाही, त्यानं आयटीआयचा ट्रेड करून वेगळ्या कुठल्या तरी क्षेत्रामध्ये गेला आणि त्यामुळे गावामध्ये एक प्रकारची अवकड आली. त्याचवेळेस ब्रिटिशांचं आगमन झालं आणि ब्रिटिशांनी ही बलुतेदार पद्धती जी होती, ग्रामव्यवस्था, ग्रामपंचायत, या ग्रामपंचायतीचे सूत्र स्वतःच्या हाती घेतले. केंद्रीकरणावर ब्रिटिशांनी सर्वात मोठा जोर दिला आणि त्यामुळे त्या कालावधीमध्ये खेडी ओस पडली आणि हे बारा बलुतेदार मधले जे कारागीर लोक होते हे शहराकडे स्थलांतरित होऊ लागली.
मग आता आपण म्हटलं की जसं जसं प्रत्येकाने आपल्या व्यवसायाचं क्षेत्र चेंज केलं, बदललं, तर त्यामध्ये ही जी जाती संस्थेची जागा होती ती वर्गाने घेतली असं काही झालं का?
कारमार्स असं म्हणतो की समाजामध्ये नेहमी परिवर्तन होते. कारमार्स हे एक फार मोठे समाजशास्त्रज्ञ आहेत आणि या समाजशास्त्रज्ञानं स्पष्ट केलं आहे की कुठल्याही प्रकारचा समाज हा स्थिर राहू शकत नाही. ज्याप्रमाणे ऋतुचक्रामध्ये बदल होते, हवामानामध्ये बदल होते, त्याप्रमाणे समाजातील प्रथा, परंपरा, रीतिरिवाज यामध्ये सुद्धा बदल होत असतो. त्याचप्रमाणे बलुतेदार पद्धतीमध्ये हा सुद्धा एक बदल झालेला आहे. तर सुरुवातीला जाती संस्था होत्या आणि त्यानंतर जेव्हा बलुतेदार पद्धती ब्रिटिशांच्या कालावधीनंतर मोडकडीस व्हायला लागली, खेडी ओस पडायला लागली, तेव्हा कामगारांचा एक वर्ग, शिक्षकांचा वर्ग, शेतकऱ्यांचा वर्ग, अशा प्रकारची जातीची जागा जी आहे, जाती व्यवस्थेची जागा ही वर्गांनी घेतलेली आहे.
बरं, आणि आता मग हे जे वर्ग तयार झाले त्यामुळे समाजामध्ये काही बदल निर्माण झाले का?
समाजामध्ये बदल अशा प्रकारचा झाला आहे की वर्ग हा एक फार मोठी क्रांतिकरू पाहत आहे. जाती संस्था ह्या वंशपरंपरागत आधारलेल्या होत्या. वर्ग जो आहे तो वंशपरंपरागत किंवा जातीवर आधारलेला नाही आहे. यामध्ये एक फार मोठी शक्ती संरचना निर्माण झालेली आहे. एक महिलांचा एक वर्ग निर्माण होता ज्यामुळे आधुनिक भारतामध्ये वुमन एम्पॉवरमेंट ही एक, महिला सशक्तीकरण ही एक नवीन कन्सेप्ट येत आहे. तर त्यामुळे जाती संस्थेच्या ऐवजी क्लास ही जी भूमिका आहे, ज्याप्रमाणे आता बाहेरच्या देशामधले दूरदर्शनमुळे वेगवेगळ्या प्रकारचं जे परिवर्तन होत आहे त्यामुळे दूरदर्शनमुळे आपलं जग जे आहे अतिशय जवळ आलेलं आहे आणि इतर पाश्चात्य देशामध्ये जे जे बदल होतात ते बदल भारतामध्ये सुद्धा होत आहेत. अशा प्रकारे भारतामधील पाश्चात्य देशापासून तर खेड्यापर्यंत हे बदल झालेले आहेत. त्यामुळे जाती संस्थेची जागा जी आहे ही क्लासने घेतलेली आहे, वर्गाने घेतलेली आहे आजरोजी.
पण मग असं कुठे होतं का की हे जेव्हा वर्ग निर्माण झालेले आहेत तर त्या या वर्गांचे जे प्रश्न असतात त्यामुळे कुठेतरी संघर्ष निर्माण होतोय आणि त्याचा समाजावरती काही परिणाम होतो आहे?
वर्ग ही संकल्पना अशा प्रकारची आहे की वर्गामधील जे सहभागी लोक आहेत यामध्ये सामंजस्य राहते, बंधुभाव राहते, एकमेकांचं सुख दुःख समजून घेण्याचे राहते, यामध्ये परस्पर एक चांगल्या प्रकारची भावना राहते आणि त्यामुळे हे लोक जे आहेत यामध्ये एक संगता निर्माण होते, संघटन निर्माण होते आणि हा क्लास जो आहे हा क्लास जाती संस्थेच्या सोबत न राहता यामध्ये सर्व प्रकारचे लोक सहभागी होऊ शकतात. तर याप्रमाणे समाजामध्ये जाती संस्थेच्या ऐवजी जे वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत गेले ते आज आपल्याला विद्यार्थ्यांना सांगायचे आहेत. तर मित्र हो, काळ बदलला आणि काळाचा ओघ सुद्धा बदलला, त्याप्रमाणे मानवी समाजव्यवस्थेत सुद्धा बदल होत गेले. मानवी समाजव्यवस्थेतील छोट्या मोठ्या होणाऱ्या बदलांना परिवर्तन असे आपण म्हणतो. ज्याप्रमाणे हवामानात बदल होतात, ऋतुचक्रात बदल होतात, त्याप्रमाणे समाजातील मूळ व्यवस्थेत सुद्धा बदल होतात. यामधील विविध घटकात परिवर्तन होते म्हणून समाजात सुद्धा अशा प्रकारचे परिवर्तन होत असते. मला समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांना सांगावं असं वाटते की मानवाची भटकंती अवस्था संपून जेव्हा मनुष्य स्थिरावला तेव्हा तो समूह करून राहू लागला. मानवामानवामधील परस्पर संबंधांचा अभ्यास म्हणजे आपण समाजशास्त्राचा अभ्यास असं म्हणतो. समाजातील प्रथा, परंपरा, रीतिरिवाज हे मूल्य, प्रमाणके यामध्ये होणाऱ्या बदलानुसार समाजामध्ये बदल होणे हे एक सामाजिक परिवर्तन आहे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये ग्रामीण परिवर्तन आणि ग्रामीण परिवर्तनापासून तर आधुनिक ग्रामीण व्यवस्थेपर्यंत कशा प्रकारचे बदल होत गेले याबद्दल आपल्याला सामाजिक परिवर्तनाचा अभ्यास करायचा आहे. मित्रहो, मला सांगताना अतिशय आनंद होत आहे की भारतातील खेडी ही अतिशय स्वयंपूर्ण होती, सुसंपन्न होती आणि अशा प्रकारच्या या खेड्यामध्ये लोहार, सुतार, चांभार, कोळी, माळी, कोष्टी हे अतिशय आनंदाने राहायचे. परंतु या सर्व लोकांची एक संस्था असायची, ग्राम पंचायत ही एक संस्था राहायची, ही आर्थिक संस्था राहायची आणि जाती पंचायत ही एक संस्था राहायची. जाती पंचायतीचं जे नियंत्रण आहे हे त्या गावामधील जेवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती होत्या त्या जातीवर नियंत्रण राहायचं आणि ग्रामपंचायत ही आर्थिक संस्था राहायची आणि त्यामुळे सामाजिक संबंध सुद्धा टिकून राहायचे. अशा प्रकारे भारतामधील 80% लोकसंख्या ही त्या कालावधीमध्ये ग्रामीण भागामध्ये राहायची आणि तरी सुद्धा हा भारत त्या कालावधीमध्ये अतिशय संपन्न राष्ट्र म्हणून गणला जायचा. परंतु त्या कालावधीनंतर जेव्हा ब्रिटिशांचं भारतामध्ये आगमन झालं तेव्हा ब्रिटिशांनी केंद्रीकरणावर भर दिला. ईस्ट इंडिया कंपनी त्यांनी स्थापन केली आणि ईस्ट इंडिया कंपनीचं धोरण अशा प्रकारचं होतं की जास्तीत जास्त ब्रिटिशांचा ब्रिटिश शासनाचा फायदा व्हायला पाहिजे. ही सत्तेची जी धोरणं आहेत, जी सूत्रं आहेत, ही केंद्रीकृत व्हायला पाहिजेत आणि त्यामुळे ग्रामपंचायतीचे बरेचसे अधिकार त्यांनी केंद्रीकृत केले आणि शेतकऱ्यांना जी शेतकऱ्यांची परंपरागत पीक पद्धती होती या परंपरागत पीक पद्धतीमध्ये त्यांनी बदल केला. रोखीचे ज्या पिकं होती त्या रोखीच्या पिकावर जोर दिला. जसं ज्यूट, कापूस, चहा या पद्धतीचे यामुळे जोर दिल्यामुळे अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली की त्यानंतर ग्रामीण भागामधली जी लघु उद्योग होते, कुटीर उद्योग होते, हे सर्व ओस पडायला लागली त्या कालावधीमध्ये. कारण की परंपरागत जी पीक व्यवस्था होती या पीक व्यवस्थेवर जो कच्चा माल होता हा कच्चा माल त्या उद्योग व्यवसायांना मिळेनाशा झाला. परिणाम असा झाला की तिथले जे कलाकार कारागीर लोक होते हे कारागीर लोक तिथून स्थलांतरित झाले आणि नागरी भागामध्ये यायला लागले. परिणाम अशा प्रकारचा झाला की त्या कालावधीमध्ये 80% ग्रामीण समाजामधले लोक जेव्हा स्थलांतरित व्हायला लागले नागरी भागामध्ये तेव्हा नागरी भागामध्ये या लोकांसाठी कुठल्याच प्रकारची व्यवस्था झालेली नव्हती. त्यामुळे नागरीकरणाचा प्रश्न, गलिच्छ वस्त्यांचा प्रश्न, त्यानंतर भटकंतीचा प्रश्न, भिक्षेकऱ्यांचा प्रश्न आणि गलिच्छ वस्त्यांची निर्मिती झाल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे रोगराई, वेश्यावृत्ती, वेगवेगळ्या प्रकारचं गुंड प्रवृत्ती ही नागरी भागामध्ये निर्माण झालेली आहे. आज भारतामधील बेंगलोर, कलकत्ता, मुंबईमधली धारावाई झोपडपट्टी, दिल्ली या शहरामध्ये जो प्रश्न निर्माण झालेला आहे हा सुद्धा सामाजिक परिवर्तनाशी निगडीत स्वरूपाचा प्रश्न आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचं परिवर्तन हे कधी कधी समाजाला एक प्रकारचं घातक ठरते आणि या ग्रामीण परिवर्तनासोबतच समाजामधील ज्या मूळ प्रथा आहेत, परंपरा आहेत, जे रीतिरिवाज आहेत यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे बदल होत गेले. ज्याप्रमाणे ग्रामीण भागामध्ये त्या कालावधीमध्ये बैलांचा सण सुद्धा साजरा केला जायचा, वटसावित्री पौर्णिमा सुद्धा साजरी केली जायची, दसरा दिवाळी हा साजरा केला जायचा. शेजारच्या घरामधली मुलगी जर विवाहित होऊन बाहेर जात असेल तर शेजारच्या सर्व लोकांच्या डोळ्याला अश्रू लागायचे. परंतु आज ती स्थिती राहिली नाही. त्यामुळे सामंजस्य, बंधुभाव, एकता, एकसंगता ही बलुतेदार पद्धतीसोबतच ही सुद्धा कमी व्हायला लागली. सुरुवातीच्या कालावधीमध्ये ग्रामीण भागामध्ये संयुक्त कुटुंब पद्धती राहायची. यामध्ये आई, वडील, त्यांची विवाहित मुलं हे सुद्धा एकत्र राहायची. एकत्र दीर, नंदा, भावजया हा सर्व एकत्र राहायचा आणि त्यामुळे या मुला मुलीवर एक चांगल्या प्रकारचा परिणाम व्हायचा. त्या कालावधीमध्ये वृद्धाश्रमाची गरज पडत नव्हती. खऱ्या अर्थानं वृद्ध लोक जे आहेत हे वृद्ध लोक बालकांची एक पाठशाला राहायची. वेगवेगळ्या प्रकारच्या कथा, कादंबऱ्या, वेगवेगळ्या प्रकारची उखाणे हे लहान मुलांना सांगायची. लहान मुलांना यांच्याकडून मानसिक प्रेम मिळायचं आणि वृद्ध लोकांना सुद्धा आपल्या बाळांचा एक मानसिक आधार राहायचा, नातवंडांचा आधार राहायचा. परंतु सामाजिक परिवर्तनाच्या बारा बलुतेदार पद्धतीसोबत यामध्ये सुद्धा फार मोठा बदल झाला. परिणाम अशा प्रकारचा झाला की संयुक्त कुटुंब पद्धतीऐवजी विभक्त कुटुंब पद्धती आली. विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये पती आणि पत्नी, पती आणि पत्नी आणि त्यांची मुलं जर एका छताखाली राहत असतील, एका चुलीवरील अन्न खात असतील, तर आपण म्हणतो की हे एक विभक्त कुटुंब आहे, केंद्र कुटुंब आहे. परंतु आता अशा प्रकारची स्थिती झाली की जेव्हा आर्थिक धोरणानुसार म्हणजे पैशाची चणचण भासायला लागली, आधुनिक युग यायला लागलं, धावपळीचं युग यायला लागलं, मुलांचं शिक्षण महाग व्हायला लागलं, तेव्हा कुटुंबाचा वाढता खर्च पूर्ण करण्याकरता घरामधील आईला सुद्धा बाहेर जावं लागलं. जेव्हा घरामधील आई बाहेर जायला लागली तेव्हा घरामधील जे मूळ प्रश्न होते, मूलभूत प्रश्न, सकाळपासून तर सायंकाळपर्यंत ज्याप्रमाणे हे घर चालायचं, लहान मुलांची संगोपन देखभाल केली जायची, संगोपन केलं जायचं, म्हाताऱ्यांचं सुसरा केली जायची. परंतु त्यानंतरच्या कालावधीमध्ये जेव्हा महिला बाहेर पडली, घरामधील कर्तबगार महिला जेव्हा उंबरठ्याच्या बाहेर पडते तेव्हा कुटुंबामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. सामाजिक परिवर्तनासोबत आपल्याला मुलांचा जे शिशुगृह निर्माण झालेलं आहे आज रोजी, बालसंगोपनगृह शहरामध्ये निर्माण झालेले आहेत. खऱ्या अर्थानं आईची ममता त्या मुलाला त्या संगोपनगृहामध्ये मिळाली नाही, परंतु अशा प्रकारचे जे बदल होत आहेत ते आधुनिक समाजाला स्वीकारणं भाग आहे. लहान मुलांसोबत वृद्धांचा प्रश्न सुद्धा फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. खऱ्या अर्थानं आधुनिक समाजामधली जेवढी शिकलेली लोक आहेत या शिकलेल्या लोकांचेच जास्तीत जास्त आई वडील हे वृद्धाश्रमाकडे असलेले आम्हाला दिसून येतात. जेव्हा आम्ही आमच्या नियमित महाविद्यालय शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शिवापूर वृद्धाश्रमामध्ये लिहिले आणि मुलांनी प्रत्यक्ष निरीक्षणामधून मुलाखतीमधून वृद्धांना भेट दिल्या तेव्हा असं निष्पन्न झालं विद्यार्थ्यांना त्याचा अप्रत्यक्ष अनुभव आला की यामधील बरीचशी वृद्ध मंडळी जी आहे ही सुशिक्षित घरामधली आहे, शहरामधली आहेत, यामध्ये खेड्यामधील कास्तकाराचा कुठलाच आई वडील आम्हाला दिसून येत नाही. तर हा जो बदल होत आहे समाजामधला, कधी कधी एक बदल हा विधायक वाटतो आणि दुसरा बदल हा विध्वंसक स्वरूपाचा वाटतो. कौटुंबिक परिवर्तनासोबत जाती संस्थेमध्ये सुद्धा फार मोठा बदल झालेला आहे. परंतु जाती संस्था ही अजिबात पूर्णपणे गेली नाही. आपल्या गावगाडामध्ये त्रिणा अत्रे जे आहेत, या त्रिणा अत्रेंनी संपूर्ण या गावगाडामध्ये बारा बलुतेदार पद्धतीचं वर्णन केलेलं आहे. त्या कालावधीमधील गाव आणि आजचं गाव हे राहिलेलं नाही. या कालावधीमध्ये एक कवी आहेत ते असं म्हणतात की गावागडीवरचे गाव त्या कालावधीमध्ये होते, गाव कुशीत झोपले, गाव तटावर रामोसी, उभे पुढ्यात ठाकले, बारा बलुत्याचं गाव नांदे लक्ष्मी गुणानं, गाय वासराचं ठेलं चरे मथुरा राणानं. आज ज्याप्रमाणे गावामधील जाती सुद्धा गेल्या त्याप्रमाणे गोरक्षण संस्था यायला लागल्या. खऱ्या अर्थानं गोरक्षण संस्थेची आज रोजी गरज नाही, प्रत्येक कुटुंबामध्ये गाय असणं आवश्यक आहे आणि गाय असल्या म्हणजे खऱ्या अर्थानं गोधन आम्हाला पाडता येईल आणि त्यामुळे गावाचा सुद्धा विकास करता येईल. जाती संस्थेमधील जो दुरावा आहे हा सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आलेला आहे. जातीमधील उपजाती सुद्धा फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या आहे आणि अशा प्रकारच्या या समाजाचे वेगवेगळ्या प्रकारच्या तुकड्यात विभाजन झालेलं आहे. जाती संस्थेमुळे एक श्रेणी रचना निर्माण झाली होती आणि वंश परंपरागत पद्धतीनं त्याच लोकांना त्याच ठिकाणी काम केलं जात होतं. एक प्रकारे आज रोजी वर्ग पद्धती आल्यामुळे हा एक चांगल्या प्रकारचा विधायक बदल आहे की जाती संस्थेची श्रेणी रचना याप्रमाणे बदल झाला. तरी सुद्धा वर्गामध्ये सुद्धा आज रोजी क्लास वन ऑफिसर, क्लास टू ऑफिसर, क्लास फोर्थ ऑफिसर अशा प्रकारची रचना निर्माण झाली आहे. त्या कालावधीमध्ये लोहार, सुतार, चांबार, कोळी, माळी, कोष्टी, अस्पृश्य समाजल्या जाणाऱ्या जातींना सुद्धा फार म्हणजे सेवा म्हणून काम करावं लागत होतं आणि या समाज जातीच्या पिढ्यानपिढ्या याच व्यवसायामध्ये जायच्या आणि त्या कालावधीमध्ये जमीनदारचा एक फार मोठा वर्ग निर्माण झालेला होता. वंशपरंपरागत पद्धतीमुळे खऱ्या अर्थानं ही बारा बलुतेदार पद्धती मोडकडीस आलेली आहे आणि सामाजिक वा धार्मिक अपात्रता यासंबंधीचे विशेषाधिकार विशिष्ट प्रकारच्या जाती संस्थेलाच यामध्ये होते. खऱ्या अर्थानं लघु उद्योग, कुटीर उद्योग यावर फार मोठा परिणाम झालेला आहे. परंतु आज रोजीचं जे गाव आहे यामध्ये नवीन पिढी येत आहे. ज्याप्रमाणे म्हणतात की सामाजिक परिवर्तनामध्ये प्रथा परंपरा रीतिरिवाज मूल्य यामध्ये बदल होत असतात, त्याप्रमाणे आज रोजी सामाजिक परिवर्तन हे नवीन पिढीला सुद्धा शिकवले जात आहे आणि हे बदल आम्हाला आज रोजी पाहायला मिळत आहेत. आज रोजी जर वेगवेगळ्या प्रकारच्या जिल्ह्यामधील ग्रामीण भागामध्ये जर झाला तर आज रोजी शेतकऱ्यांची स्थिती बदललेली आहे. नवीन प्रकारचा शेतकरी आलेला आहे. हा शेतीमधला एक फार मोठा बदल आहे. रासायनिक खतांचा वापर केला जात आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या शेती संबंधीचे रिपोर्ट येत आहेत. संशोधन होत आहे आणि यामुळे हे जे विद्यार्थी वर्ग आहे हा विद्यार्थी आपल्या मुक्त विद्यापीठाचा नियमित विद्यापीठाचा हा विद्यार्थी हा ग्रहण करून हा आपल्या प्रत्यक्ष शेतीमध्ये या संबंधीचा बदल घडून आता आहे. हा आमच्याकडे मिनी दाल वेगवेगळ्या प्रकारच्या पिठगिरण्या वेगवेगळ्या प्रकारचे मसाला उद्योग म्हणजे प्राचीन काळामध्ये जे गाव होतं जुनं ते सुनं म्हणतात. पुन्हा हा नवयुवक जो आहे हा नवयुवक पुन्हा ग्रामीण परिवर्तनानुसार कौटुंबिक परिवर्तनानुसार पुन्हा आपल्या मूळ गावी जात आहे. ज्याप्रमाणे पाश्चात्यामध्ये एक पुन्हा एक रूट येत आहे की सर्व्हिस करता करता नोकरी करता करता रिटायर झाल्यानंतर सेवानिवृत्तीनंतर त्यांनी परत आपल्या गावाकडे जावं. भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारची ही कन्सेप्ट येत आहे ज्यामुळे नागरीकरणाला एक चांगल्या प्रकारची संधी मिळेल. नागरी भागामधली जी गर्दी आहे ही सुद्धा कमी होईल आणि शेतीला सुद्धा एक चांगल्या प्रकारचे दिवस यामुळे येऊ शकतील. आधुनिक काळामधील जो नवयुवक आहे या नवयुवक शेतकऱ्याची एक नवीन पिढी आपल्याला पाहायला मिळत आहे. पुणे शहरामध्ये दिल्लीमध्ये मोठमोठ्या प्रकारची कृषी प्रदर्शनं भरवली जात आहेत आणि या कृषी प्रदर्शनानुसार हा नवयुवक या कृषी प्रदर्शनामधील जे बदल आहेत हे बदल आपल्या शेतीमध्ये करू पाहत आहे आणि यामुळे खऱ्या अर्थानं ग्रामीण परिवर्तन मोठ्या प्रमाणात
होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण येणार आहोत परत एका छोट्याशा ब्रेक नंतर.
विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक परिवर्तनाबाबत आपण यासंबंधीचं अध्यापन आणि अध्ययन करत आहोत. तुमच्या आणि माझ्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा सुसंवाद साधला गेला पाहिजे आणि सामाजिक परिवर्तन आणि त्यानुसार समाजामधील कौटुंबिक संस्थांमध्ये ग्रामीण संस्थांमध्ये जाती संस्थेमध्ये बलुतेदार पद्धतीमध्ये कशा प्रकारचे हे परिवर्तन होत गेलं यासंबंधीचं आपल्याला विवेचन आपण बघत आहोत. बलुतेदार पद्धतीचं मूल्यमापन करताना आपल्याला अशा आपल्याला अनेक प्रकारच्या तज्ज्ञांनी यासंबंधीचं मत मांडलेलं आहे. बलुतेदार पद्धतीमुळे काही जातींना फायदा झाला तर काही जातींचं शोषण झालेलं आपल्याला दिसून येते. कारागिरांचा व दलितांचा या पद्धतीमुळे एक प्रकारे तोटाच झालेला आहे. पद्धती कारण अशा प्रकारचं आहे की पददलित जे लोक होते यांना सेवेसंबंधीचं काम केलं करावं लागत होतं आणि पिढ्यानपिढ्या या लोकांना अशाच प्रकारचा व्यवसाय करावा होता आणि बलुतेदार पद्धतीमध्ये एका जातीला हा व्यवसाय सोडून दुसऱ्याकडे जाता येत नव्हतं. परंतु आधुनिक परिवर्तनामुळे अशी स्थिती झाली आहे की जातीची जागा वर्गाने घेतली आणि त्यामुळे आता लोहारचा मुलगा हा एका जिल्हा परिषद शाळेला शिक्षक झालेला आहे. सुताराचा मुलगा इंजिनियर झालेला आहे. त्यानंतर शेतकऱ्याचा मुलगा जो आहे तो आता डॉक्टर झालेला आहे. त्यामुळे आता लोहाराचा लोहार सर असं नाही म्हणत त्याला, तर एक प्रकारे त्याच्या नावाने त्याच्यामध्ये पदामध्ये बदल झालेला आहे. शैक्षणिक बदल झालेला आहे आणि त्यामुळे समाजातील मूल्यव्यवस्थेमध्ये सुद्धा बदल झालेला आहे. कारागिरांची शक्ती जमीन मालकांच्या शक्तीपेक्षा कमी पडत होती त्या कालावधीमध्ये. आज रोजी अशा प्रकारच्या अनेक खेड्यांमध्ये हा प्रश्न आहे की त्या खेड्यामध्ये आज रोजी सुद्धा आपल्याला जमीनदारी पद्धती दिसून येते. जमीनदारांचा वचक या कारागिरावर आहे. परंतु शैक्षणिक बदलामुळे अशा प्रकारचे बदल झालेले आहेत की काय चांगलं आणि काय वाईट हे लोकांना आज रोजी कळायला लागलेलं आहे. खऱ्या अर्थानं आता कायद्याचं युग आलेलं आहे. त्यामुळे हा बदल झालेला आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं बारा बलुतेदार पद्धती जेव्हा मोडकडीस आली तेव्हा ग्रामीण भाग सुद्धा मोडकडीस आलेला आहे. त्या कालावधीमध्ये कारागिरांच्या वाढत्या कुटुंबांची गुजराण त्या कालावधीमध्ये होत होती आणि बलुत्यांशी जमीनदारांचे सावकारांचे संबंध जे होते ते सर्व सारख्या प्रकारचे राहत होते. बलुतेदार पद्धती आणि ग्रामीण परिवर्तन हा एक अतिशय महत्वाचा विषय आपण हाताळला यावेळेस घेतलेला आहे आणि त्या कालावधीमध्ये जो बदल आपल्याला दिसून येत आहे तो एक मिनिट.
मला असं वाटतं आपण जे बघितलं की बलुतेदारांचे जे बदल झाले सगळे कार्यामध्ये तर त्याचा नक्कीच कुठेतरी समाजावर बदल झाला हे आपण म्हटलं. आणि समाजामध्ये आता हळूहळू शेतीमध्ये वेगवेगळे बदल होत गेले, वेगवेगळ्या गोष्टींवरती संशोधन पण झालं, त्याचा सुद्धा मला वाटतं समाजावरती कुठेतरी परिणाम होतच असेल.
हा, चांगल्या प्रकारचा यामुळे परिणाम होत आहे. ज्याप्रमाणे लोहाराचं काम जे आहे आता वेगवेगळ्या प्रकारचं मॉडिफाय यंत्र तंत्र आलेलं आहे त्यामुळे बदल झालेला आहे. शेतकरी वर्गाचं जी परंपरागत शेती आहे यामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. आता थ्रेशर आलेले आहेत, हार्वेस्टर आलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची मुलं सुद्धा या प्रकारचे बदल होत आहेत. लोहार, सुतार, चांभार, कोळी, माळी, कोष्टी यामध्ये नवीन नवीन प्रकारचे जे तंत्र आहेत नागरी भागामध्ये निर्माण झालेले आहे याचा सुद्धा मुलांनी अभ्यास केलेला आहे. शैक्षणिक बदलानुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्था ज्या आहेत सुरुवातीच्या कालावधीमध्ये जिल्हा स्तरावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्माण झाले आहेत, त्यानंतर तालुका स्तरावर सुद्धा औद्योगिक प्रशिक्षण संस्था निर्माण झाल्या आहेत. मुलांकरता वेगळ्या प्रशिक्षण संस्था आणि मुलींकरता सुद्धा वेगळ्या प्रशिक्षण संस्था निर्माण झाल्या आहेत. यामध्ये तारतंत्री, वीजतंत्री, शिलाईकाम, लघुलेखक, विणकाम, स्वेटर विणणे यासंबंधीचं नाविकामापासून तर सुतारकामापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रयंत्रापर्यंत संगणकापर्यंत हे सर्व प्रकारचे ग्रामीण भागामधले नागरी भागामधले हे सर्व प्रकारचे शिक्षण घेऊन हे मुलं आपल्या ग्रामीण भागामध्ये जात आहेत आणि ग्रामीण भागामध्ये एक नव प्रकारचं चैतन्य, नवीन प्रकारचं परिवर्तन हे मुलं एक प्रकारे आणत आहेत.
खरंय, म्हणजे ज्या व्यक्तीला आपलाच जो व्यवसाय आहे पूर्व परंपरेपासून चालत आलेला तोच जर कंटिन्यू ठेवायचा असेल तर आज त्याला सुद्धा प्रशिक्षण आज उपलब्ध झालेलं आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुक्त विद्यापीठच आहे. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामधलं जे कारागीर काम करतात त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण उपलब्ध करून दिलेलं आहे.
एक प्रकारे त्या विद्यार्थ्यांना कौटुंबिक वारसा त्या कुटुंबाकडून मिळायचा, त्याचे आजोबा, त्याचे वडील, ज्यामुळे काश्मीरचे गालिचे वगैरे जे आहेत हे जे प्रसिद्ध होते त्या कुटुंबामध्ये लहान मूल जे आहे ते आपल्या आईवडिलाकडे त्याच्या हाताच्या हस्तकौशल्याकडे सतत लक्ष द्यायचं आणि कळत न कळत त्याच्यावर तो एवढा परिणाम व्हायचा की अजाणतेपणी त्याच्या हातामध्ये ती कला कुसरे यायचा. आणि मुक्त विद्यापीठाच्या या अभ्यासक्रमामुळे सुद्धा याला एक चांगल्या प्रकारची जोड मिळाली आणि हे विद्यार्थी पुढे जायला लागले. खऱ्या अर्थानं त्याचा ज्ञानाचा जो मार्ग आहे तो स्पष्ट झालेला आहे आणि शिक्षणाची या त्याच्या धंद्याला एक चांगल्या प्रकारची जोड मिळाली आहे. त्यामुळे एक चांगल्या प्रकारचं कुटुंब निर्माण होत आहे आणि त्यानंतर एक चांगल्या प्रकारचं सबळ गाव सुद्धा निर्माण होत आहे. अशा प्रकारची आधुनिक खेडी जर चांगल्या प्रकारची सशक्त निर्माण झाली, सशक्त प्रकारच्या महिला जर निर्माण झाल्या तर सशक्त प्रकारचे युवक त्या गावामध्ये निर्माण होतील आणि सशक्त गाव. खऱ्या अर्थानं महात्मा गांधीजीने म्हटलेलं आहे की भारत हा खेड्यांचा देश आहे आणि भारताचा जर विकास करायचा असेल तर आपल्याला सर्वप्रथम खेड्यांचा विकास करावा लागेल, कारण की 74% लोक खेड्यामध्ये राहतात. तर अशा प्रकारचं मुक्त विद्यापीठाच्या या अभ्यासक्रमामुळे मुलांना लघु उद्योग, कुटीर उद्योग यासंबंधीचं प्रशिक्षण मिळालं, सामाजिक परिवर्तनासंबंधीचे चांगल्या प्रकारचे धडे गिरवायला मिळाले, तर महिलांमध्ये परिवर्तन होईल, कुटुंबामध्ये बदल होईल, नवयुवकामध्ये बदल होईल आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं सशक्त ग्राम, सशक्त भारत आपल्याला निर्माण करता येईल.
बरोबर, आपण इतक्या बघत होतो की ग्रामीण ह्याच्यामध्ये जे बदल थोडे थोडे काळानुसार होत गेले पण सगळ्यात मोठा बदल मला वाटतं जेव्हा औद्योगिकीकरण सुरू झालं, वेगवेगळ्या यंत्र आले, यंत्राचं युग सुरू झालं, तेव्हा बराचसा बदल भारतामध्ये किंवा छोट्या छोट्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू झाला की जिथे मनुष्यबळ वापरलं जात होतं, तर या बदलाचा समाजावरती नक्की काय परिणाम?
सुरुवातीची स्थिती अशा प्रकारची होती की श्रमप्रधान उत्पादन पद्धती होती आणि त्यानंतर यंत्रप्रधान उत्पादन पद्धती आली.
खरं
भारतामधील एक वृत्ती होती की यंत्रप्रधान उत्पादन पद्धतीला त्या कालावधीमध्ये विरोध केला जायचा, कारण की भारतामध्ये मनुष्यबळ सुद्धा होतं आणि चांगल्या प्रकारचं कलाकुसरीचं मनुष्यबळ होतं. परंतु यंत्रप्रधान उत्पादन पद्धती जेव्हा यायला लागली तेव्हा श्रमप्रधान उत्पादन पद्धतीनं उत्पादनाचा दर्जा जो होता, उत्पादनाची गती जी होती ती कमी प्रकारची होती आणि यंत्राद्वारे उत्पादनाची गती ही जास्त होती आणि दर्जा सुद्धा उत्तम प्रकारचा होता. त्या कालावधीमध्ये यंत्राच्या तुलनेत श्रमप्रधान उत्पादन पद्धतीमध्ये मजूर हा पिछाडीवर गेला आणि यंत्राद्वारे वस्तूचं उत्पादन व्हायला लागलं. जाडं भरडं कापड जे आहे त्या मजुरांनी कारागिरांनी निर्माण केलेलं आहे त्या कालावधीमध्ये ते विकल्या जाऊनही लागलं. लोहारांची भांडी जी आहे ती विकल्या जाऊनही लागली. लोहार, सुतार, चांबार, कोळी, माडी, कोष्टी या सर्वांच्या उत्पादनावर परिणाम झाला. परिणाम असा झाला की या लोकांना बेकारीत दिवस काढावे लागले, उपासमारीत दिवस काढावे लागले आणि नाइलाजास्तव त्यांची मूळ स्थान जे आहे ग्रामीण भागामधलं हा समाज हळूहळू नागरी भागाकडे स्थलांतरित होत गेला आणि नागरी भागामध्ये ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी त्यानं वास्तव्य निर्माण केलं, ज्या उद्योगामध्ये काम मिळेल त्या उद्योगामध्ये काम स्वीकारलं आणि अशा प्रकारची भारतामध्ये बेकारीची अवस्था या कारागिरावर निर्माण झाली आणि खेडे ही ओस पडायला लागली आणि नागरी भागामध्ये सुद्धा अशा प्रकारचे भीषण प्रश्न त्यामुळे निर्माण झालेले आहेत. आज रोजी जे अपघातांची जी संख्या वाढलेली आहे, शहरामधील गर्दींची संख्या वाढलेली आहे, मोठमोठ्या शहरांमध्ये जे अपार्टमेंटची आपण हे पाहतो, स्थिती पाहतो, ही अतिशय बेकार स्वरूपाची स्थिती आहे. नागरी भागामधील मेट्रो सिटीज ज्या आहेत या मेट्रो सिटीमध्ये स्लम एरियाचा प्रश्न आहे. महात्मा पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान होते आणि त्यांनी असं सांगितलं होतं की अशा प्रकारच्या गलिच्छ वस्त्या निर्माण करणारी स्थिती निर्माण करणाऱ्या लोकांना फासावर लटकवायला पाहिजे, कारण की या झोपडपट्ट्यामधील गलिच्छ वस्त्यामधली स्थिती अतिशय वाईट आहे. परंतु आज रोजी महाराष्ट्र शासनाने, भारत सरकारने झोपडपट्टीमध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचा बदल घडून आलेला. जे लोक 15-20 वर्षापासून त्या ठिकाणी राहतात या लोकांना ती जागा, त्या ठिकाणी त्यांना विद्युत पुरवठा, दूरध्वनी हा सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. हा एक चांगल्या प्रकारचा बदल या सामाजिक परिवर्तनामध्ये दिसून येते.
आपण बघतोय की औद्योगिक समाज म्हणजे जसा निर्माण होतो तर त्याच्यात तो एक काही वेगळा भाग आहे का? औद्योगिक समाज हा काही वेगळा भाग आहे.
समाजशास्त्राचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या समुदायाचा अभ्यास केला जातो. ज्याप्रमाणे ग्रामीण भागामधील समुदायाचा, ग्रामीण भागातील प्रथा परंपरांचा, तेथील रीतिरिवाजांचा, त्या समुदायाचा, ग्रामीण भागातील कुटुंब रचनेचा, तेथील जाती संस्थेचा हा अभ्यास ग्रामीण समाजशास्त्रामध्ये केला जातो. ज्याप्रमाणे ग्रामीण समाजामध्ये लोकांचे परस्पर संबंध आहेत आणि ग्रामीण समाजशास्त्र हे ग्रामीण भागातील लोकांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास केला करते. त्याचप्रमाणे औद्योगिक क्रांती झाल्यानंतर उद्योगाशी संबंधित एक औद्योगिक समाज निर्माण झालेला आहे, ज्यामध्ये मॅनेजर आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जॉबर्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कामगार आहेत. आज रोजी अशा प्रकारे स्थिती आहे की मोठमोठ्या कारखान्यामध्ये 10 ते 15 हजार लोक एका ठिकाणी काम करतात आणि या लोकांमधील जे परस्पर संबंध आहेत या परस्पर संबंधाचा परिणाम हा त्या कारखान्याच्या उत्पादनावर पडतो. कारखान्यामधील कामगारांचे परस्पर संबंध चांगल्या प्रकारचे असले, मॅनेजर, मालक आणि कामगार यांचे संबंध जर सलोख्याचे असले, आनंदाचे असले, तर एक त्या कारखान्यामध्ये नवं चैतन्य निर्माण होतो. रॉबर्ट ओवेन नावाचा एक सहकार तज्ज्ञ होता. या रॉबर्ट ओवेननं एक नवीन प्रकारची क्लुप्ती निर्माण केली होती की औद्योगिक क्रांतीनंतर औद्योगिक भांडवलशाहीमध्ये कामगारांची इतर कारखान्यामध्ये पिळवणूक होत असेल तरी चालेल, परंतु माझ्या कारखान्यामध्ये जे कामगार काम करत असतील त्यांना या कारखान्यामधून उत्पादित झालेली वस्तू ही त्या कामगारांना रिझनेबल भावामध्ये मिळेल, यांना कामाचे एक चांगल्या व्यवस्थित तास मिळतील, विश्रांतीचा एक विशिष्ट कालावधी लागेल. ज्या कारखान्यामध्ये 500 महिला काम करत असतील तिथं एक चांगल्या प्रकारचा श्रम कल्याण अधिकारी राहील, महिलांसाठी स्पेशल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था राहील, त्यांच्या मुलांसाठी पाळणागृह राहील. अशा प्रकारची व्यवस्था रॉबर्ट ओवेननं त्याच्या कारखान्यामध्ये केल्यामुळे परिणाम असा झाला की इंग्लंडमधील रॉर्डेल शहरामध्ये त्याचा कारखाना हा एक नंबरचा राहिला त्या रॉबर्ट ओवेनचा आणि परिणाम असा झाला की औद्योगिक समाजामध्ये सुद्धा हा एक बदल व्हायला लागला. वेगवेगळ्या प्रकारची इंडस्ट्रीज ऍक्ट निर्माण होऊ लागले. औद्योगिक कायद्यानुसार आता आज रोजी महिलांसंबंधी 500 महिला ज्या ठिकाणी काम करत असतील त्या ठिकाणी श्रम कल्याण अधिकारी, पाळणा घर त्यांच्यासाठी स्वतंत्र कॅन्टीन अशा प्रकारची व्यवस्था निर्माण झालेली आहे आणि ज्यामुळे महिलांचा एक चांगल्या प्रकारचा सहवास चांगल्या प्रकारचं सहकार्य या उत्पादनाला मिळते आहे. औद्योगिक कामगार आणि मालक यांचे संबंध जर चांगल्या प्रकारचे असतील तर उत्पादनामध्ये एक चांगल्या प्रकारची गती निर्माण होईल हे आपल्याला रॉबर्ट ओवेन याच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून आलेलं आहे. तर खऱ्या अर्थानं औद्योगिक समाजामध्ये जी कामगारामधली जी उदासीनता आहे कामगारामधली जी नाराजी आहे यामुळे खऱ्या अर्थानं याचा परिणाम उत्पादनाच्या दर्जावर पडतो उत्पादनाच्या गतीवर पडतो आणि त्यामुळे आणि कामगारांना सुद्धा जर त्याच्या कामाचा योग्य प्रकारचा मोबदला योग्य प्रकारच्या सेवा योग्य प्रकारचा बोनस जर मिळाला नाही तर कामगार हे जेव्हा एकाच विशिष्ट तारखेला विशिष्ट दिवशी जेव्हा काम करण्याचं एकाच वेळेस टाळतात तर तेव्हा आपण त्याला स्ट्राईक म्हणतो संप म्हणतो आणि जेव्हा काम उपलब्ध आहे काम उपलब्ध असून सुद्धा जेव्हा मालक मालकाला उत्पादन करणे परवडत नाही आणि तो काम करणे बंद करतो आपल्या कारखान्याला एक टाळा लावतो त्याला टाळेबंदी असं म्हणतात. तर औद्योगिक समाजामध्ये संप आणि टाळेबंदी मालक हा एक विशिष्ट प्रकारचं हत्यार टाळेबंदी म्हणून उगारतो आणि कामगार हा संप एक हत्यार म्हणून उगारतो. आजच्या आधुनिक समाजामध्ये कामगार आणि मालक यांच्याशिवाय वेगवेगळ्या कारखान्यामध्ये वेगवेगळ्या स्टेट गव्हर्नमेंटमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जे कर्मचारी आहेत आज रोजी प्राध्यापकांचा सुद्धा संप चालू आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या चतुर्थ श्रेणी तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांचा सुद्धा हे संप उपोषण हे चालू आहे आणि परिणाम अशा प्रकारचा होतो की सामान्य जनतेवर या बदलाचा परिणाम होतो. तो औद्योगिक समाज हा एक वेगळ्या प्रकारचा समाज आहे ज्यामध्ये त्यांच्यामधील औद्योगिक संघर्ष औद्योगिक न्यायनिवाडा उद्योगामधील कर्मचाऱ्यांचे संबंध उद्योगामधील चांगल्या प्रकारचं वातावरण मानसशास्त्र अशा प्रकारे सांगतो की मनुष्य जर स्वतः आनंदी असेल त्याचा दिवस जर चांगल्या प्रकारचा असेल तर त्याच्या कामामध्ये एक वेगळ्या प्रकारचं उत्कृष्ट क्वालिटी मिळते. तर मालकाने जॉबर्सने मॅनेजरने कामगारांना वेगळ्या पद्धतीनं हाताळण्याचं एक तंत्र या औद्योगिक समाजशास्त्रावरून आपल्याला दिसून आलेलं आहे. ज्या ज्या कारखान्यामध्ये कामगारांचे संघर्ष दिसून आले यांच्याकरता औद्योगिक न्यायालय निर्माण झालेले आहेत. ज्याप्रमाणे आपल्या शहरामध्ये सिव्हिल कोर्ट आहे महिलांसाठी एक वेगळं कोर्ट आहे त्याप्रमाणे लेबर कोर्ट एक निर्माण झालेला आहे एक इंडस्ट्रीयल कोर्ट निर्माण झालेला आहे ज्यामुळे कामगारांचे प्रश्न जे आहेत हे या ठिकाणी सोडवले जातात आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण समाजापासून तर औद्योगिक समाजापर्यंत अशा प्रकारचे बदल होत गेलेले आहेत की ज्यामुळे एक भारताला एक सशक्त भारत आपल्याला म्हणता येईल एवढ्या मोठ्या प्रकारचे बदल बारा बलुतेदार पद्धतीपासून या ठिकाणी निर्माण झाले आहेत. पण तरी सुद्धा अद्यापपर्यंत ग्रामीण भागामध्ये लोहार सुतार चांभार कोळी माळी कोष्टी ह्या जाती संस्था पूर्णतः नष्ट झालेल्या नाहीत अद्यापपर्यंत त्या टिकून आहेत आणि अद्यापपर्यंत एक 35% लोक गावामध्ये आपल्या काम करत आहेत ज्यामुळे हा शेतकरी वर्ग जो आहे हा या कारागीर वर्गावर अवलंबून आहे डिपेंड आहे. बारा बलुतेदार पद्धतीची वस्तुविनिमय पद्धती जरी बदललेली असली तर आता पैशाच्या स्वरूपात त्यांना कामाचा मोबदला मिळतो. जसा कोळी असेल तर मासे पकडण्याचं काम करत असेल आठवडी बाजारामध्ये मासे विकत आणत असेल तर गावामधील वर्ग हा त्याला पैशाच्या स्वरूपात पैसे पेट करतो. न्हावी असेल तर त्याला त्या पद्धतीनं पैसे पेट करतो. न्हाव्याचं दुकान आता सुरुवातीचं याच्यावरून ब्युटी पार्लर आले मोठमोठे जेंट्स पार्लर आले आहेत गावामध्ये शहराप्रमाणेच गावामध्ये सुद्धा अशा प्रकारचे बदल आपल्याला दिसून येतात. गावामध्ये ग्रामीण कुटुंब आणि नागरी कुटुंब यामध्ये सुद्धा आज रोजी एक सामंजस्य आपल्याला दिसून येते. ज्याप्रमाणे नागरी भागामधील कुटुंबामध्ये तुम्हाला फ्रीज दिसेल दूरदर्शन दिसेल संगणक दिसेल नागरी भागामधील वेगवेगळ्या प्रकारच्या चैनीच्या वस्तू निर्माण होतील. आज रोजी ग्रामीण भाग आणि नागरी भाग या भागामध्ये एवढं या दळणवळणाच्या साधनामुळे एवढं अंतर कमी झालेलं आहे की एक ग्रामीण नागरी सातत्य ही एक नवीन प्रकारची कन्सेप्ट आलेली आहे. ग्रामीण भागामधले लोक दररोज नगरामध्ये येतात आणि नगरामधील जे परिचारिका आहेत ग्रामसेवक आहेत विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक आहेत हे सतत खेड्याकडे जातात. म्हणजे ग्रामीण भागामधले लोक आणि नागरी भागामधील लोक यांच्यामध्ये सतत जे एजा सुरू असते नागरी भागामधल्या गोष्टींचा परिणाम ग्रामीण भागातील लोकांच्या मनावर पडतो आणि नागरी भागामधील लोकांचा ग्रामीण भागातील वातावरणाचा तेथील प्रथा परंपरांचा परिणाम यांच्यावर पडतो. याला म्हणतात ग्रामीण आणि नागरी सातत्य. जो व्यक्ती ग्रामीण भागामधून नागरी भागामध्ये नेहमीसाठी कायमस्वरूपी निघून जातो आपली मूळ व्यवस्था सोडून त्याला स्थलांतरित म्हटले जाते. तर अशा प्रकारे आज रोजी नागरी भागामध्ये जेवढ्या काही सोयी सुविधा उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे आता पंतप्रधान ग्राम सडक योजना यानुसार प्रत्येक खेडी हे सडकेद्वारे रेल्वे ट्रॅकद्वारे हे जोडल्या गेलेली आहेत. दूरदर्शनद्वारे प्रत्येक गाव प्रत्येक शहर प्रत्येक देश हा अतिशय जवळ आलेला आहे आणि सामाजिक परिवर्तनानुसार आपल्या कुटुंबाकरता कुठल्या प्रकारचे बदल चांगल्या प्रकारचे आहेत ते लोक स्वीकारत आहेत आणि उपभोगाच्या वस्तूंमध्ये सुद्धा सामंजस्य निर्माण झालेलं आहे. दैनंदिन जीवनामधले ज्या उपभोगाच्या वस्तू आहेत जसं फ्रीज आहे, घरामध्ये लागणारं कार्पेट आहे, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या चैनीच्या वस्तू आहेत ह्या सुद्धा तिथपर्यंत पोहोचलेल्या आहेत. नागरी भागामध्ये मिळणारं पाणीपुरी पिझ्झा बर्गर हे सुद्धा ग्रामीण भागामध्ये पोहोचलेले आहेत. त्यामुळे ग्रामीण परिवर्तनाचा हा एक चांगल्या प्रकारचा विधायक परिणाम आहे. तर बाराबलुतेदार पद्धती ही ग्रामीण व्यवस्था चालवण्याकरता, कारण की भारत हा खेड्यांचा देश आहे, पूर्ण आमची सिस्टीम जी आहे समाज व्यवस्था जी आहे अद्यापपर्यंत शेती व्यवस्थेवर अवलंबून आहे. पश्चिम महाराष्ट्रामधील बराचसा भाग ओलीत जरी असला तरी विदर्भामधील बरीचशी शेती ही कोरड्या स्वरूपाची आहे आणि येथील बहुतांश वर्ग हा शेतीवर अवलंबून आहे. आपण औद्योगिक समाजाची कितीही प्रगती जरी झाली तरी आपण संपूर्ण भारतामधील लोकांना उद्योगामध्ये काम देऊ शकत नाही आणि उद्योगाला लागणारा कच्चा माल सुद्धा आवश्यक असतो. हा संपूर्ण कच्चा माल शेती व्यवस्थेतून निर्माण होतो. ज्याप्रमाणे सुतो गिरणीसाठी कॉटन झाला, साखर बनवण्याकरता ऊस झाला, डाळ उद्योग चालवण्याकरता तूर डाळ, मूंग डाळ, उडद डाळ हे संपूर्ण शेतीमधल्या कच्च्या मालाचं पक्क्या मालात रुपांतर करणारं औद्योगिक समाज आहे. त्यामुळे ग्रामीण भागामधला आणि नागरी भागाचा एक परस्पर संबंध आहे. त्याचप्रमाणे उद्योगाचा आणि शेतीचा सुद्धा परस्पर संबंध आहे. शेतीची जर अधिकाधिक प्रगती करायची असेल आपल्याला तर चांगल्या प्रकारचं रासायनिक खतं, चांगल्या प्रकारचं बी बियाणं, संकरित बियाणं, सुधारित बी बियाणं ज्यामुळे चांगल्या प्रकारचं प्रोडक्शन शेतीला मिळू शकेल. सिजनेबल शेती असल्यामुळे वातावरणाचा परिणाम होतो, त्यामुळे चांगल्या प्रकारचं यंत्र तंत्र, चांगल्या प्रकारची फवारणी ज्यामुळे शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ होईल आणि चांगल्या प्रकारचं कच्चा माल जर उद्योगाला मिळाला तर इथून सुद्धा चांगल्या प्रकारचं हे मालाचा दर्जा, उद्योगाच्या मालाचा दर्जा सुद्धा चांगल्या प्रकारचा होऊ शकेल. तर भारताचा खऱ्या अर्थानं आर्थिक सामाजिक विकास करायचा असेल, भारताला चांगल्या प्रकारचं गुण्यागोविंदानं नांदायचं असेल तर ग्रामीण परिवर्तन असो या नागरी परिवर्तन असो, ग्रामीण भाग आणि नागरी भाग हे अतिशय जवळ आहेत. यांच्या देवाणघेवाणीनुसारच खऱ्या अर्थानं हे काम होऊ शकतात. शेतीचा व्यवसाय आणि उद्योग व्यवसाय यांचा सुद्धा परस्पर जवळचा संबंध आहे. यामध्ये होणारे जे बदल आहेत हे अतिशय महत्वाचे आहेत आणि त्यानुसार ग्रामीण उद्योग आणि नागरी भागामधील उद्योग, ग्रामीण समाज आणि नागरी समाज यांनी एकमेकांच्या हातामध्ये हात घालून चालायला पाहिजे. आमच्या मुक्त विद्यापीठामधले जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी सुद्धा बरेचसे ग्रामीण भागामधून येतात. ग्रामीण भागापर्यंत दूरदर्शनवर रेडिओवर हे विद्यार्थी ऐकतात. एक 5 वर्षापूर्वी माझ्या अभ्यास केंद्रावर शिवाजी महाविद्यालयामध्ये विद्यार्थी संख्या ही 300-400 पर्यंत होती. आज रोजी आमची संख्या जवळपास 2500 पर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांची प्रगती आणि विद्यार्थ्यांचा ओढा सुद्धा याकडे फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. हा सुद्धा एक फार मोठा बदल आहे दूरशिक्षण पद्धती. म्हणजे नियमित विद्यार्थ्यांना महाविद्यालयात वेळ देणे, आपल्या कौटुंबिक प्रपंच चालवणे, आपला रोजगार करून शिक्षण घेणे हे कठीण होत आहे आणि त्यामुळे मुक्त विद्यापीठाद्वारे ही चांगल्या प्रकारची संधी मिळालेली आहे. यामुळे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि साहेबांचं सुवर्ण जयंती हे महोत्सव सुद्धा आहे आणि त्यानिमित्तानं विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारची संधी मिळत आहे. तर शेवटच्या सारांशमध्ये मला असं सांगता येईल की ग्रामीण भागामधील समाज आणि नागरी भागामधील समाज यांच्यामधील परस्पर संबंध, परस्पर सामंजस्य हे टिकवणं गरजेचं आहे. त्यासोबतच ग्रामीण भागामधील लघु उद्योग, कुटीर उद्योग, आजवर जे ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सुदगिरणी जे कॉटन आहे त्याचं सुतकताईचं काम त्याच ठिकाणी चाललं जातं. परंतु यामध्ये महाराष्ट्र शासनानं आणि केंद्र शासनानं काही बदल करणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे शेतकऱ्याला कापूस शेतीमध्ये पिकल्यानंतर त्यापासून शेती सरकी वेगळी करण्याचं काम, रुई वेगळं करण्याचं काम हा एकाधिकार जो आहे हा शेतकऱ्याला दिला जात नाही, तर अशा प्रकारचे काही अधिकार हे शेतकऱ्यांना सुद्धा दिल्या गेले पाहिजेत, ज्यामुळे शेतकरी आनंदी राहील, तेथील कारागीर आनंदी राहील, शेतकरी शेतमजूर वर्ग जर चांगल्या प्रकारचा गुणगोविंदान राहिला तर ग्रामीण भागामधील लोक ग्रामीण भागामध्ये व्यवस्थित राहतील आणि ग्रामीण भागामधील नागरी भागामध्ये होणारं स्थलांतर जर थांबत असेल तर नागरी भागामधील जीवन सुद्धा नागरी भागातील लोकांसाठी सुसह्य होईल, आनंदाचं होईल आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं नागरी भागामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची शांतता निर्माण करता येईल.
मला एकच आणखीन प्रश्न विचारायचा होता की आपण बघितलं की औद्योगिक समाज परिवर्तन होत आहे, म्हणजे औद्योगिकरण होत आहे, त्यामुळे शहरामध्ये अनेक परिवर्तन घडतंय. आपण बघितलं की त्याच्यासाठी त्या औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांनी लोकांसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, त्या सुविधांचा फायदा सुद्धा लोक घेत आहेत. पण औद्योगिक समाजामुळे काही समाजामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत असं कुठे दिसून येतं का?
औद्योगिक समाजामुळे फार मोठा बदल हा असा झाला की एकाच वेळेस उद्योग सुरू झाले आणि लोंढेच्या लोंढे, म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त एक लाखो लोक एकाच वेळेस त्या सिस्टीममध्ये शहरामध्ये जेव्हा प्रवेश करतात तेव्हा शहराची पिण्याच्या पाण्याचा प्रश्न झाला, राहण्याचा प्रश्न झाला, इलेक्ट्रिसिटीचा प्रश्न झाला, हा एक मूळ प्रश्न निर्माण झाला. आणि सर्वात महत्वाचा निर्माण झाला शहरामध्ये प्रश्न जागेचा. जागेचा अभाव असल्यामुळे या कारखानदार लोकांनी याचा फायदा घेतला, मजुरांचा एक फार मोठ्या चाडीच्या चाडी कारखान्याजवळच निर्माण केल्या, ज्यामध्ये प्राथमिक मूलभूत सुविधा ज्या आहेत या मूलभूत सुविधांचा अतिशय पूर्णता अभाव आपल्याला दिसून येतो, ज्यामुळे गलिच्छ वस्त्या फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत. औद्योगिकरणाचा आणि नागरीकरणाचा दुसरा परिणाम असा झाला की अपघातांची संख्या फार मोठी प्रमाणात वाढलेली आहे. वाहनांची संख्या वाढल्यामुळे कार्बन युक्त जो धूर आहे हा फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे,
प्रदूषणाची समस्या वाढली.
हा, मी ऑक्टोबरमध्ये सुरत या शहरामध्ये जेव्हा गेलो तेव्हा सुरत शहरामध्ये सकाळी 8 वाजता सुद्धा सूर्यप्रकाशाची किरण ही जमिनीवर पडलेली दिसून येते, एक पिंगट प्रकारचं ऊन सुरत शहरामध्ये आपल्याला दिसून येते. परिणाम असा आहे की रात्र ऊन दिवस ह्या सुतगिरण्या इथल्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गिरण्या आहेत, फॅक्टरीज आहेत, ह्या रात्रंदिवस बंद होत नाही आणि रात्रभर हा सोडलेला धूर जो आहे तो त्या शहराच्या वर आकाशामध्ये पूर्ण दाटलेला असतो, ज्यामुळे आपला ओझोन वायूवर सुद्धा परिणाम झालेला आहे. जे आपल्या एप्रिल मे महिन्यामध्ये सूर्याची अतिनील किरण आपल्या याच्यावर पडत आहेत, ज्यामुळे आपले स्किन डिसीज आज रोजी समाजव्यवस्थेमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. अशा छोट्या छोट्या गोष्टीचा परिणाम, यासोबतच मानसिक तणाव एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे मॅडम की कामगाराला आपलं ज्याप्रमाणे शेतकरी आणि शेतमजूर आपल्या शेतामध्ये अतिशय आनंदाने काम करायचा तेवढाच पिरियड शेतीमध्ये सुद्धा होता. आणि आज रोजी उद्योगामधला जो स्पर्धेचं युग आहे की एवढ्या प्रकारचं उत्पादन तुम्हाला बाहेर पाडावं लागेल, त्यानुसार पेमेंट, एवढ्याच प्रकारचं पॅकेज, यामुळे आधुनिक पिढीवर एक मानसिक तणाव बॉदरेशन फार मोठ्या प्रमाणात येत आहे. आणि या धकाधकीच्या युगामध्ये यामुळे मनोरुग्णांची प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या हार्ट रुग्णांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे, पॅरालिसिसचे आजार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आणि या सोबतच अतिशय जास्त गर्दी झाल्यामुळे साथीचे रोग, यासोबत गुंडगिरीचं प्रमाण, वेगवेगळ्या प्रकारचं,
मला वाटतं समाजात रोजगार उपलब्ध नसल्याने गुंडगिरी आणि ह्या सगळ्या गोष्टींचं प्रमाण वाढत आहे. याशिवाय मला असं विचारायचं आहे की औद्योगिक समाज जेव्हा समाजात जेव्हा व्यक्ती वावरतो तेव्हा त्यांच्या मानसिकतेमध्ये काही बदल झालेला दिसतो का? आपण मागाशी बघितलं की आता कौटुंबिक व्यवस्था ही सुद्धा बदलली आहे, तिथे न्यूक्लिअर फॅमिली जास्त आढळून येते, तर या गोष्टींचा आता सध्या समाजामध्ये काय परिणाम होतोय, त्यांच्या समाजाच्या मानसिकतेवरती काय परिणाम होतोय?
औद्योगिक वातावरणाचा संपूर्ण समाज जीवनाच्या परिवर्तनावर याचा परिणाम होतो. सुरुवातीचं जीवन अशा प्रकारचं होतं कास्तकारांचं, शेतकऱ्यांचं, की सकाळ झाल्यानंतर पहाट झाल्यानंतर आपल्या शेतीमध्ये जायचं. परंतु आज रोजी उद्योगाची स्थिती अशा प्रकारची आहे की उद्योगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शिफ्टमध्ये काम केलं जात आहे, सकाळ दुपार संध्याकाळ आणि हा मजूर जेव्हा रात्री 3 वाजता आपल्या कामावर जातो त्याचा परिणाम त्याच्या कुटुंबावर होतो. या अर्थी आपल्या घरामधला कर्ता मनुष्य कामावर जातो, परिणाम असा होतो की मुलांच्या शाळेवर त्याचा परिणाम होतो, त्या महिलेवर त्याचा परिणाम होतो आणि एकंदरीत संपूर्ण कुटुंबावर त्याचा परिणाम होतो. या औद्योगिकरणाचा परिणाम खऱ्या अर्थानं मानसिक ताण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज रोजी एक नवीन प्रकारचं पॅटर्न आपल्याकडे एमबीए डीबीएम वगैरे अभ्यास झालेला आहे. या डीबीएम मध्ये एमबीए मध्ये हा अभ्यास केला जातो आहे की कामगारांना एक चांगल्या प्रकारची संधी, चांगल्या प्रकारचं वातावरण, जसं टाटा आहे, टेल्को आहे, महिंद्रा आहे, या कंपन्यांमध्ये कामगारांना त्याच ठिकाणी कॅन्टीनची व्यवस्था आहे, त्याच ठिकाणी उपाहारगृह आहे, त्याच ठिकाणी डॉक्टरांची व्यवस्था सुद्धा आहे आणि कामाचे तास सुद्धा अतिशय लिमिटेड आहेत. अशा प्रकारचा परिणाम म्हणजे ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा नसेल, फारसा ताण नसेल, अशा कारखान्याचं उत्पादनाचा दर्जा सुद्धा चांगल्या प्रकारचा येऊ शकतो आणि एका उद्योगाचा परिणाम तेथील कामगारांचं जीवन जर शांततामय सुखमय जर असेल तर समाजामधील इतर वातावरण सुद्धा बदलण्यास परिणाम होऊ शकतो. हा सुद्धा एक सामाजिक परिवर्तनाचा भाग आहे.
धन्यवाद सर. सर, आज आपण इथे आलात आणि सामाजिक परिवर्तन या विषयावरती सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद मॅडम.
विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा विषय होता सामाजिक परिवर्तन आणि आपल्याला मार्गदर्शक म्हणून आपल्याबरोबर होते प्राध्यापक डॉ आनंदा काळे. आणि आजचा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तांत्रिक सहाय्य होतं गिरीश गवळी यांचं, निर्मिती सहाय्य धनंजय देशमुख, तंत्रनिर्देशन होतं अभय कुलकर्णी यांचं, कार्यक्रम संयोजक प्रकाश सापनर आणि निवेदन होतं पीयू आरोळे यांचं. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.